तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो।
नमस्कार, मी संदीप खरे आणि तुम्ही ऐकतात मला लाइट्स कॅमेरा ऍक्शन या कार्यक्रमात माझ्या आणि कलाकार श्रुतीच्या समवेत।
ऍक्शन मिश्किलशी आपण एक खोडी करतो ती म्हणजे इतिहासाच्या पुस्तकात मध्ये मिशा काढणं, दाढी मिशा तू करायचास का?
हो, म्हणजे काय माझी सगळी पुस्तकं रंगलेली असायची, तलवारी काढणे, भाले काढणे आणि विशेषतः स्त्री कॅरेक्टर्स असतात त्यांना जिरोटोप घालणे आणि दाढी मिशा काढणे वगैरे, आणि मग ते कोण चांगलं काढतंय वगैरे अशी स्पर्धा असायची एकमेकांमध्ये। आणि एक अजून एक आठवते म्हणजे ते मधल्या सुट्टीमध्ये पट्ट्यानी मारामाऱ्या वगैरे चालायच्या, तुकडी विरुद्ध ब तुकडी वगैरे, तर किती छोटे छोटे आपल्या भाबड्या समजुती असतात ना। म्हणजे त्यावेळेला सारस बागेमध्ये वगैरे अशी आठाण्याला एक रुपयाला अशी एक सोनेरी रंगाची अंगठी मिळायची, त्याला एक लाल खडा असायचा किंवा हिरवा खडा, ती मला मिळाली होती। मग दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये पट्ट्याची मारामारी चालू असताना एकाने पट्टा मारला तर नेमका त्या अंगठीवरती बसला आणि मी वाचलो वगैरे, सो लगेच ती लकी अंगठी वगैरे असं। सो हेच मोठेपणी जाऊन मग त्याची हिरा, तुम्ही हिरा घाला आणि पुष्कराज घाला वगैरे, तर मोठेपणी तेच करत असतो आपण, फक्त जास्त पैसे देऊन करतोय।
पण एक लकी चाम म्हणून सतत एखादी गोष्ट कॅरी करणं, यु नो, ती वेगळीच मजा असायची की ह्याच्यामुळे सगळं नीट होतंय असं। बरं, मला सांग की दप्तर, वॉटर बॅग, आपला बेंच, अशा सगळ्या गोष्टी असतात शाळेतल्या ज्या आपल्या खूप जवळच्या असतात?
मी ओझो वाढवायचो, म्हणजे ऍक्च्युली मी आता ती कविता लिहिली की इवली इवली पाठ आणि लटलटणारे पाय एवढ्या मोठ्या दप्तरातून नेतेस तरी काय
असं,
तर ती कविता मी लिहिली होती। पण ऍक्च्युली माझ्या बाबतीत असं झालं होतं की ना, मला रोज ते टाइम टेबल बघून पुस्तकं भरायचा कंटाळा यायचा, मग मी सगळी पुस्तकं आणि सगळ्या वया दप्तरात भरून ठेवायचो। आई मला वाटते का तू ओझं वाढतोय, म्हटलं कोण आहे निवडत बसणार, त्याच्या मी जातो। अजून एक मला आठवली याच्या निमित्ताने की बघ, असे बेंचवरती दोन दोन मुलं बसायची, राईट, कर्कटक घ्यायचं आणि कर्कटकने बरोबर मध्ये अशी एक रेष मारायची की तुझं दप्तर, तुझी पट्टी याच्या पलीकडे नाही आली पाहिजे वगैरे असं। खूप म्हणजे भारत पाकिस्तान व्हायचं जवळजवळ, त्या माझी बाजू वगैरे। तर एकदा कार्यक्रमामध्ये आयुष्यावर बोलू काहीमध्ये सलील आणि मी बसलो होतो, तर त्याचं काहीतरी वही का पेटीचं कवर काहीतरी असं माझ्या याच्यामध्ये आलं, तर तो गात होता, तर गात असताना मी ते असं हळूच ढकललं त्याच्याकडे आणि मध्ये अशी रेष मारली, म्हणलं याच्या पलीकडे तुझं आलं नाही पाहिजे।
लहानपण आपण जपायलाही हवं जे तू इतकं छान जपतोय खरं तर।
नक्कीच।
मला सांग, तुला तुझं कोणतं बडबड गीत आठवतं का रे, जे तुला त्यावेळेस फार भयंकर आवडलं होतं आणि तू सतत गायचास?
आमच्या शाळेमधल्या कविता मला खूप आवडायच्या। बाय द वे, त्या निमित्ताने सांगतो की आत्ता परवाच मला कळलं की यंदाचं 9वीचं कुमार भारतीचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये माझी कविता घेतलेली आहे यावर्षी। सो मला आनंद आला की बालभारतीमधनच आपण वाचत वाचत कवितांची आवड लागली आपल्याला, वेगवेगळे वृत्तछंद शिकलो, तर त्याला केकावली असायची, दयाब्दवशील तू तरी नचातका सेवका, उणे किमपी भाविका उभगशील तू देवका, अनन्य गतिका जना निरखिताची सोपद्रवा, तुझेची करुणार्णवा मन धरी उमोपद्रवा। आणि त्याला फार छान छान पाठ्यपुस्तकामध्ये धडे, कविता आणि ते समजून सांगणारे शिक्षक, त्यामुळे सगळं मला फार आकर्षून घ्यायचं। तर बालगीतं मी खरं सांगायचं तर आत्तापर्यंत 16 ते 18 बालगीतं लिहिली आहेत, जास्त नाही। ते गोष्ट अशी आहे की मी लहानपणी सुद्धा कधी बालगीतं लिहिली नाही, म्हणजे 4थीमध्ये मी ज्यावेळेला लिहायला सुरुवात केली त्यावेळेला सुद्धा विषय माझे गंभीर होते म्हणजे थोडेसे। तर म्हणजे इव्हन पेशवे पार्कमध्ये गेलो तर तिथे सिंहाच्या पिंजऱ्यासमोर बराच वेळ उभा राहिलो आहे आणि मग घरी येऊन मग कविता करायचो तर त्या सिंहाच्या मुलांना कसं वाटत असेल जंगलात, ती आठवण काढत असतील वगैरे असं, म्हणजे आईला जरा थोडा प्रॉब्लेम होत होता की इसको क्या हो क्या राय म्हणजे। तर त्यामुळे बालगीतं कधीच म्हणजे लहानपणी लिहिलीच नाहीत बालगीतं। अगोबाई ढगोबाई हे माझ्या आयुष्यातलं पहिलं बालगीत, ते सुद्धा बालगीत वगैरे म्हणून मी लिहिलंच नाही। खरं सांगायचं तर मी असंच प्रवासाला निघालो होतो आणि प्रवासाला जाता जाता छान ढग भरून आले होते, आता जसं वातावरण असतं सध्या आहे, म्हणजे ते चालू असताना मला ते अगोबाई ढगोबाई लागली क ढगाला उन्हाची केवडी झळ, थोडीनं थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला उन्हाची धार वगैरे असं, ते छान म्हणजे असं त्याचा साऊंड छान होता त्या शब्दांचा। तर मी ते सगळं मोबाईलवरती टाईप केलं आणि पाठवून दिलं बायकोला आणि तिने वाचले, छान आहे जमलं तर कंटिन्यू कर। मग त्या प्रवासामध्ये झालं लिहून, अजून दोन कडवी लिहून झाली आणि मग ते माझ्याकडे बरेच दिवस होतं, तर सलीलने एक दिवस ते बघितलं तर म्हणलं चल चाललो, म्हटलं चाललो चला, मग त्याने चाल लावली आम्ही दोघांनी गायलं, तर त्याला वन्स मोर झाला म्हणजे मोठ्यांकडनं झाला, लहानकडनं आवडलं लहान मुलांना। मग सलील म्हणलं चला ते एक बालगीतांची अल्बम करू, म्हणलं वावर आहे मला काही असं वाटत नाही मी एवढं चांगलं लिहितो की लहान मुलांसाठी मला लिहिता येईल, कारण लहान मुलं खूप परखड समीक्षक असतात. ती बघा अशा तुमच्या चेहऱ्याकडे बघतात आणि निघून जातात बाहेर, म्हणजे त्यांना आवडलं आणि ते खेळायला निघून जातात. सो त्याची भीती सगळ्यात जास्त असते. कारण आज जेव्हा मी लहान मुलांसाठी लिहायला बसेन तर मी सगळं मोठ्या माणसाच्या मेंदूतनं लिहिणार आहे शेवटी. ते लहानपण कुठून आणू मी? तो माझ्यासाठी एक खूप छान प्रवास होता की काय सुस्त आहे काय सुस्त आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये सुद्धा मी पप्पा चढा आपण फोन केले 102 ते गाणं तू ऐकलंस. तर त्याच्यामध्ये फोन जेव्हा फिरवत होतो लहान मुलगा तर पलीकडे अनेक कॅरेक्टर्स त्याच्याशी बोलतात. ते सुरुवातीला फनी बोलतात आणि मग शेवटी मग एकदम खटकन तो टर्न आला की ढगामधून बोलतोय बाप्पा, चल चल मारू थोड्या गप्पा. तर बाप्पा म्हटल्यानंतर लहान मुलगा काय मागेल? तर काय उडती सतरंजी मागेल, काय वाटतं ते मी असलं काही मागेल, खेळणी मागेल, खाऊ मागेल. पण मला काय लहान मुलांविषयी असं वाटतं ना की आपण समजतो त्यापेक्षा खूप त्यांना कळतं. नुसतंच आपण सांगितलं ना की अरे ते ना देवबाप्पाकडे गेले, थांबतील, बोलणार नाहीत काही, एवढं कळतं की रोजचा माणूस आज दिसत नाही आहे. मग मला असं वाटलं की तो बाप्पाचा फोन लागल्यानंतर पहिली त्या पोराच्या डोक्यात जी गोष्ट आली की बाप्पा बोलतोय सर मग थांब सगळ्यात आधी एवढं सांग, कालच सांगत होता पप्पा तिकडे आलेत आमचे आप्पा, की जे आजोबा इतकीच गोष्टी सांगायचे. मग मला बाकी काही नको, एकदा फोन जोडून दे कारण आमची गोष्ट अर्धी राहिली. म्हणले होते जाऊ भूर एकटेच गेले केवढे दूर, तर त्यांना फोन दे. तर हे कुठेतरी त्या बालगीतांमध्ये जे आलं ना ते मोठ्यांनाही जवळच वाटलं, लहान मुलांनाही ते रिलेट झालं थोडंसं. सो ती बालगीतांची धमाल जर्नी होती ऍक्च्युली. तो सगळा एक खूप छान एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी.
मला सांग की तुझा शाळेतला पहिला परफॉर्मन्स, अगदीच पहिला नसला तरी सुद्धा तुला आठवणारा कुठला परफॉर्मन्स आहे ज्याबद्दल किंवा ज्यासाठी तुझं खूप कौतुक झालं होतं?
मला वाटतं मी काहीतरी 4 वर्षाचा असेन त्यावेळेला गरवारे नायलॉन्समध्ये गॅदरिंग जे व्हायचं, तर माझी आई तेव्हा काम करायची तिथे, बाबाही काम करायचे, तर आईने एक राधाकृष्णाचा डान्स बसवला होता. आमच्या वाड्यामध्येच एक मेधा जोशी म्हणून मुलगी होती, ती डान्स शिकायची. त्यावेळेला माझ्यापेक्षा मोठी होती, मला वाटतं त्यावेळेला ती 7वी 8वी असेल. त्याची एंट्री अशी होती की राधा किंवा शोधते आहे आणि कृष्ण एंट्री घेतो खोड्या काढण्यासाठी एका ट्रंकच्या मागे लपून बसतो. तर मी एंट्री घेतली आणि जाऊन ट्रंकच्या मागे लपून बसलो तर लोकांना वाटलं मी घाबरलो, त्यामुळे खूप टाळ्या लोकांनी हसले वगैरे. आणि मग मी त्या ॲक्शन करत वगैरे उठलो ट्रंकच्या मागून आणि राधेशी जाऊन खोडी काढली वगैरे, मग ते सुरू झालं आणि ते खूप आवडलं, लोकांनी ॲप्रिशिएट केलं. मला असं वाटतं तो माझा पहिला परफॉर्मन्स होता. तर त्यामुळे त्याच्यानंतर खूप शाळेमध्ये म्हणा
नाटकांमध्ये देखील तू काम केलं?
नाटकांमध्ये मी कामं केली आहेत कॉलेजच्या त्या कालखंडामध्ये. एकांकिका लिहिल्या आहेत, एकांकिका दिग्दर्शित केल्या आहेत. म्हणूनच मग नंतर आत्ता एवढ्या जो बायोस्कोप नावाची फिल्म मी केली किंवा दमलेल्या बाबाची कहाणीमध्ये जो लीड रोल केला मी, सो तो कॅमेराचं एक काम करायचं राहून गेलं होतं माझं. मला आणि ॲक्टर म्हणून ऑब्झर्वेशन असतात ना आपली की एखादा माणूस कॅमेरासमोर कसं काम करतोय किंवा कसं असणार ते, तर ते मनात चालूच असतं ना आपल्या, तर ते एकदा करून बघायचं होतं. सो केलं ते छान आणि अजूनही 1-2 रोल विचारणं आहे, बघू पाईपलाईन मध्ये आहे.
बरं, म्हणजे मी सांगू तुम्हाला मी ह्याला काय काय म्हणू, पोएट, परफॉर्मिंग आर्टिस्ट, ऍक्टर, सिंगर, सॉन्ग रायटर, कॉपी रायटर आणि आता काही राहिलंय का अजून?
मला काय म्हटलेलं आवडतं माहितीये की माणसाने एक्सप्रेशनिस्ट असावं.
93.5 रेड एफएम पर जाते रहो, दिस इज कलाकार श्रुती.
कैमरा, एक्शन, कट इट.